रंगीन फैशन शो
डी बुंटे मोडेनशाउ
एक दोस्ती का समूह एक फैशन शो आयोजित करता है।
Eine Gruppe von Freunden organisiert eine Modenschau, um ihre neuen Outfits zu präsentieren.
वे अपनी कपड़ों, रंगों और शैलियों का सरल तरीके से वर्णन करते हैं।
Sie beschreiben ihre Kleidung, Farben und Stile auf einfache Weise.
दोस्त अपने कपड़े ध्यान से चुनते हैं।
Die Freunde wählen ihre Outfits sorgfältig aus.
रंग हल्का और जीवंत हैं।
Die Farben sind hell und lebhaft.
शैलियां आधुनिक और रचनात्मक हैं।
Die Stile sind modern und kreativ.
मॉडल गर्व से रैंप पर चलते हैं।
Die Models laufen stolz über den Laufsteg.
दर्शक उत्साहित होकर ताली बजाते हैं।
Die Zuschauer applaudieren begeistert.
फैशन इवेंट बहुत सफल है।
Das Fashion Event ist sehr erfolgreich.
यातायात में Abenteuer.
Das Abenteuer im Verkehr.
एक लड़का अपनी शहर से एक और शहर में यात्रा करता है, विभिन्न परिवहन के साधनों का उपयोग करते हुए, बस, ट्रेन और साइकिल।
Ein Junge reist von seiner Stadt zu einer anderen, indem er verschiedene Transportmittel nutzt, Bus, Zug und Fahrrad.
वो यात्रा और विशेष अनुभव का वर्णन करता है।
Er beschreibt die Fahrt und die besonderen Erlebnisse.
वो बस में बैठा है और खिड़की से देखता है।
Er sitzt im Bus und schaut aus dem Fenster.
सड़क पर यातायात बहुत है और कई लोग वहाँ खड़े हैं।
Die Straße ist stark belebt und viele Menschen stehen dort.
बस एक बस स्टॉप पर रुकती है।
Der Bus hält an einer Haltestelle.
एक आदमी बस में चढ़ता है।
Ein Mann steigt ein.
लड़का उत्साहित है।
Der Junge ist aufgeregt.
बस आगे बढ़ती है।
Der Bus fährt weiter.
कुछ समय बाद बस मंजिल पर पहुंचती है।
Nach einer Zeit erreicht der Bus das Ziel.
मेरा नया घर।
Mein neues Zuhause.
एक जोड़ा एक नए अपार्टमेंट में जाता है और अपने कमरों को सजाने के अनुभवों के बारे में बताता है।
Ein Paar zieht in eine neue Wohnung und erzählt von ihren Erlebnissen beim Einrichten der Räume.
वे फर्नीचर, रंग और व्यक्तिगत चीजों के बारे में बात करते हैं।
Sie sprechen über Möbel, Farben und persönliche Gegenstände.
शनिवार को उन्होंने अपनी पहली खरीदारी की।
Am Samstag haben sie ihren ersten Einkauf gemacht.
उन्होंने एक बड़ा टेबल और कुर्सियां खरीदी।
Sie kauften einen großen Tisch und Stühle.
लिविंग रूम पहले बहुत खाली था।
Das Wohnzimmer war zuerst sehr leer.
उन्होंने एक उज्ज्वल रंग चुनने का निर्णय लिया।
Sie entschieden sich für eine helle Farbe.
कमरा ताजी फूलों से सजाया गया।
Der Raum wurde mit frischen Blumen dekoriert.
वे अपने नए घर से खुश थे।
Sie waren glücklich mit ihrem neuen Zuhause.
शीर्षक, आदर्श आवास।
Titel: Der perfekte Wohnraum.
विवरण, एक आर्किटेक्ट एक परिवार के लिए एक सपना अपार्टमेंट योजना बना रहा है।
Beschreibung: Ein Architekt plant eine Traumwohnung für eine Familie.
वो विभिन्न आवास विचारों, कमरे के वितरण और एक आधुनिक जीवनशैली के प्रमुख पहलुओं पर चर्चा कर रहा है।
Er diskutiert verschiedene Wohnideen, Raumaufteilungen und die wichtigsten Aspekte eines modernen Lebensstils.
उसका लक्ष्य एक ऐसा स्थान बनाना है, जो कार्यात्मक और सौंदर्यात्मक दोनों हो।
Sein Ziel ist es, einen Raum zu schaffen, der sowohl funktional als auch ästhetisch ist.
वो एक पर्यावरण के अनुकूल घर बनाने के लिए टिकाऊ सामग्री और डिजाइन का उपयोग करता है।
Er verwendet nachhaltige Materialien und Designs, um ein umweltfreundliches Zuhause zu kreieren.
वो कमरे को स्मार्ट तकनीकों से सुसज्जित करने की योजना बना रहा है।
Er plant auch, den Raum mit intelligenten Technologien auszustatten.
इन तकनीकों के साथ परिवार अपने घर को बहुत आसानी से प्रबंधित कर सकता है।
Mit diesen Technologien kann die Familie ihr Zuhause ganz einfach verwalten.
Architekt बगीचे के डिजाइन पर भी विचार कर रहा है, ताकि एक सुंदर बाहरी क्षेत्र बनाया जा सके।
Der Architekt berücksichtigt auch den Gartendesign, um einen schönen Außenbereich zu schaffen.
अंत में, यह अपार्टमेंट न केवल आरामदायक होगा, बल्कि कार्यात्मक भी होगा।
Am Ende wird die Wohnung nicht nur komfortabel, sondern auch funktional sein.
खोया हुआ पत्र।
Der verlorene Brief.
एक महिला एक पुराने पत्र को खोजती है और प्रेषक से संपर्क करने की कोशिश करती है।
Eine Frau findet einen alten Brief und versucht, den Absender zu kontaktieren.
पत्र एक पुराने, धूल भरे लिफाफे में था।
Der Brief war in einem alten, staubigen Umschlag.
हस्ताक्षर सुरुचिपूर्ण और स्पष्ट था।
Die Handschrift war elegant und deutlich.
पत्र की सामग्री रहस्यमय और भावनात्मक थी।
Der Inhalt des Briefes war geheimnisvoll und berührend.
यह एक खोई हुई प्रेम कहानी से संबंधित है।
Es handelt von einer verlorenen Liebe.
Mahila spasht rup se gehrai se prabhavit thi.
Die Frau war anscheinend tief berührt.
Usne preshak ko khojne ka faisla kiya.
Sie entschied sich, den Absender zu suchen.
Usne ek aupcharik patra likha.
Sie schrieb einen formellen Brief.
Patr mein usne jankari ki mang ki.
In dem Brief bat sie um Informationen.
Kuch dino baad use ek uttar mila.
Nach einigen Tagen erhielt sie eine Antwort.
Uttar bhavnaon se bhara hua tha.
Die Antwort war voller Emotionen.
Uttar mein usne wo jankari pai, jiski use talash thi.
In der Antwort fand sie die Informationen, die sie suchte.
Preshak ek purana mitr tha.
Der Absender war ein alter Freund.
Wo use phir se pakar khush thi.
Sie war glücklich, ihn wiederzufinden.
Purani pustakalay tak ka rasta.
Der Weg zur alten Bibliothek.
Ek paryatak rahgiron se purani pustakalay tak jane ka rasta poochta hai aur vibhinn disha nirdesh prapt karta hai.
Ein Tourist fragt Passanten nach dem Weg zur alten Bibliothek und erhält verschiedene Wegbeschreibungen.
Paryatak ek vriddha mahila ke paas gaya aur usse rasta poocha.
Der Tourist näherte sich einer älteren Dame und fragte sie nach dem Weg.
Mahila ne muskarate hue kaha aur sadak ki aur ishara kiya.
Die Dame lächelte freundlich und wies auf die Straße hin.
Sadak ka anusaran karein jab tak ki aap agle chaurahe par na pahunche.
Folgen Sie der Straße bis zur nächsten Kreuzung.
Wahan daaye mude.
Dort biegen Sie rechts ab.
Pustakalay baaye aur hai.
Die Bibliothek befindet sich auf der linken Seite.
Paryatak ne sahayata ke liye dil se dhanyavad kiya.
Der Tourist bedankte sich herzlich für die Hilfe.
Wo pustakalay ki aur chal pada.
Er machte sich auf den Weg zur Bibliothek.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.